नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबर दिता. प्रधानमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ फुडारी नरेंद्र मोदी फाल्या सांजवेळा आसामातल्या एनडीए उमेदवाराच्या प्रचाराखातीर गुवाहाटीक पावतले. फाल्या ते गुवाहाटीच्या बोरझारा हांगा पावतकच थळावे लोक आणि पक्ष कार्यकर्ते तांकां येवकार दितले अशी माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिल्या. मोदी वांगडा नलबारीत सभेत उलोवप करतले. काँग्रेस फुडारी प्रियंका गांधी फाल्या जोरहाटात पक्षाचे उमेदवार गौरव गोगोई खातीर रोड शो करतली. दुसरे वटेन टीएमसीची मुखेली आणि अस्तंत बंगालची मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सप्तकात बराक देंगणात प्रचार करतली. आसामातल्या 14 लोकसभा जागांखातीर मतदान 3 टप्प्यांनी जातले. नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखालचो सरकार तिसरो कार्यकाळ विकसित भारताखातीर आसतलो असे भाजपाचे वडील फुडारी आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल हांणी म्हळा. 2014 आणि 2019 वर्षाच्या वेंचणुकांनी लोकांनी दिल्ली एक सगळी उतरां आम्ही पाळ्यात हा अभिमान एनडीए सरकाराक आसा असे आज मुंबईत पत्रकार परिषदेत उलयताना गोयल हांणी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फुडारपणाखाला एनडीए सरकारच्या कामगिरीविषयी उलयताना त्यांनी राम मंदिर, नागरिकत्व दुरुस्ती कायदो म्हणजे सीएए, कलम 370 रद्द करप आणि हेर गजालींचा उल्लेख केला. जो धाडसी उपाय करपाक शकता, व्हड विचार करपाक शकता, जागतिक समज आणि आदर आणि हमी दिवपी तसेच गरीब आणि तरणाट्यांची आकांक्षा पुराय करपाचो विक्रम आशिल्ल्या एका अनुभवी फुडाऱ्यावरवी राष्ट्रीय प्रगती साधता असे परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी म्हळा. आज बेंगळुरूत पत्रकारांकडे उलयताना डॉ जयशंकर हांणी म्हळे की भक्कम बहुमताचे सरकार आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सारखो पुरोगामी फुडारी देशाची प्रगती करू शकता. युक्रेन आणि गाझा पट्टीतलो संघर्ष, रेड सी आणि अरबी दर्यातला तणाव आणि इंडो पॅसिफिक वाटारातल्या आव्हानांकडे लक्ष वेधून केंद्रीय मंत्र्यांनी सांगले मोदीच भारताक मदत करतले. भारतान आज एक विश्वबंधू जाऊन आपल्या वांगड्यांच्या समाधानाखातीर G20 शिखर सभेची जापसरदारकी पुराय केल्या असो उल्लेख त्यांनी केला. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासंबंधी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अस्तंत बंगालातल्या सर्वसामान्यांची दिशाभूल करता असा आरोप भाजपा फुडारी आणि अस्तंत बंगाल विधानसभेतले विरोधी पक्ष फुडारी सुवेंदू अधिकारी यांनी केला. कुचबिहार जिल्ह्यातल्या दिनहाटा हांगा पक्षाच्या उमेदवाराक तेको दिवपाखातीर जाल्ल्या भौशीक सभेत ते उलयताले. तृणमूल काँग्रेसीच्या फुडाऱ्यांनी संदेश खळीतल्या दलित बायलांचेर अत्याचार केल्याचा आरोप त्यांनी केला. 19 एप्रिलाक कुचबिहारात जलपाईगुडी आणि अलिपुरद्वार हांगा वांगडाच मतदान जातले. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजे एनएचएआयन आज नवी दिल्लीत पर्यावरण आणि रान नितळसाण हाचेविषयी एका दिसाच्या कार्यशाळेचे आयोजन केले. तातून पर्यावरणाक अनुकूल उपाय येवजणेचा समावेश असा. पर्यावरणाक अनुकूल पद्धतींचा वापर करून देशातल्या राष्ट्रीय महामार्गाच्या मुळाव्या साधनसुविधांचा विस्तार करपाखातीर एक भक्कम बुनियाद घालपाचा हे कार्यशाळेचो हेत असा. देशभरात पर्यावरणपूरक महामार्गाची मुळावी बंदावळ तयार करपाखातीर प्रकल्प मान्यताय आणि उपाययोजने संबंधित मुद्द्यांचे चर्चा झाली. कार्यावळीक उपस्थितांक एनएचएआयचे अध्यक्ष संतोष कुमार यादव आणि एनएचएआयची शाश्वत मुळावी सुविधा निर्माण करपाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि वन्यजीव कॉरिडॉर, अमृत सरोवर, वृक्षारोपण ड्राईव्ह आणि हरित राष्ट्रीय महामार्ग तयार करपाखातीर कोयर सामग्रीचा वापर या सारख्या उपक्रमांचेर भर दिला. कार्यशाळेत मुखेल उलोवप करताना रान महासंचालक जितेंद्र कुमार आणि आंतरविभागीय सहकार्यात सुधारणा करून आणि महामार्ग बांधणीत हरित पद्धती आपणावपाच्या दिकेन ठोस रोडमॅप तयार करून नियोजन प्रक्रिया बेगीन करपाची गरज उक्तायली. रस्ते येरादारी आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव अनुराग जैन आणि देशभरात शाश्वत मुळावी सुविधांचं कार्यक्षमतेन विकसित करपाखातीर सविस्तर प्रकल्प अहवाल सुधारपाची आणि पीएम गती शक्ती चौकटीचा वापर करून सहयोगी दृष्टिकोन स्वीकारपाच्या गरजेचेर भर दिला. एनएचएआय, पर्यावरण, रान आणि हवामान बदल मंत्रालय आणि रस्ते येरादारी आणि महामार्ग मंत्रालयाच्या जायत्या अधिकाऱ्यांनी आणि भागधारकांनी कार्यशाळेत वाटो घेतिल्लो. शुक्रारा 18 लोकसभा वेंचणुकेखातीर पहिल्या टप्प्यात मतदान सुरू जावचे पयली अंमलबजावणी एजन्सीन 4,650 कोटी रुपयावयर रक्कम जप्त केल्या. 2019 वर्सा पुराय लोकसभा वेंचणुकेवेळार जप्त केल्ल्या 3,475 कोटी रुपया परस हातून वाढ झाल्या असे वेंचणूक आयोगान सांगला. जप्तीपैकी 45% ड्रग्स आणि मादक पदार्थ अशा आयोगान म्हळा. सर्वसमावेशक नियोजन, वाढीव सहकार्य आणि एजन्सी कडल्यान एकवटीत प्रतिबंधात्मक कारवाय आणि सक्रिय नागरिकांच्या सहभागा लागून जप्ती शक्य झाल्या असे तातून म्हळा. अनु 1 मार्चासावन दर दिसा 100 कोटी रुपया जप्त केल्याचे वेंचणूक आयोगान सांगला. लोकसभा वेंचणुको प्रलोभन आणि वेंचणुकीच्या गैरव्यवहारातल्यान मुक्त करपाच्या आणि समान खेळाचे क्षेत्र सुनिश्चित करपाच्या वेंचणूक आयोगाच्या संकल्पाचं ही जप्ती हो महत्वाचा भाग. तसेच आचारसंहिता आणि सूचनांचे उल्लंघन करपी 106 सरकारी कर्मचाऱ्यांचे आयोगान खर कारवाई केल्या. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.